तू है ज्ञानाचा पहाड वाघाची दहाड बांधून पुस्तक आले घर ओढलं अन्यायाचं कबाड माय बापाने प्रेम दिलं सारेले समान आज उंच बनी सन्मानाने ताट आमची मान ज्ञानाचा पहाड वाघाची दहाड बांधून पुस्तक आले घर ओढलं अन्यायाचं कबाड भीमा तू आमची सेन आहे पुऱ्या जगाले तुला अभिमान आहे शिकण्या सवरण घरण भीम